जनासी वेड लागले।
महाराज महाराज लोकांच्या तोंडावर बोलताय, लोकांना येड लागलं म्हणून।
असं काय बोलू नका महाराज, अशांना लोक दगडी मारतील।
तेवढंच बाकी राहिलेलंय।
असू दे, माझ्या महाराजांना सवय झालेली दिसती।
अरे वेड लागले वेड लागले, या जनासी वेड लागले, या लोकाशी वेड लागले, या जनाशी वेड लागले, या लोकाशी वेड लागले। हा
वेड लागले वेड लागले, या लोकाशी वेड लागले, वेड लागले वेड लागले, जनाशी वेड लागले, या लोकाशी वेड लागले, या जनाशी वेड लागले, या लोकाशी वेड लागले।
किळा तांदळाचे तांदळाचे बाहुले केले जी,
किळा तांदळाचे तांदळाचे बाहुले केले जी,
पाट मांडूनी मांडूनी वर बसविले जी,
पाट मांडूनी मांडूनी वर बसविले जी,
वस्त्र अलंकारे अलंकारे गुंडाळिले जी,
वस्त्र अलंकारे अलंकारे गुंडाळिले जी,
मन आले ते नाव ठेविले जी,
मन आले ते नाव ठेविले जी।
हो किळा तांदळाचे बाहुले केले, पाट मांडूनी वर बसविले, वस्त्र अलंकारे गुंडाळले, म्हणाले ते नाव ठेविले।
महाराज हे बाकी खरंय बर का? अहो आता एक माणूस आला, त्यानं रस्त्यावरचा एक दगड उचलला, दगड उचलला, त्याला चांगला धुतला पुसला आणि पाटावर मांडला, त्याला चांगला अगदी वस्त्र बिस्त्र म्हणजे कापडं बिपडं चांगली नवी कोरी गुंडाळली, शिंदूर बिंदूर थापला आणि त्याचं जे मनात आलं ते नाव ठेवलं बर का? काय नाव ठेवलं असं बर का महाराज? काळ्या झोंडीराम।
आता मला सांग, असं दगडात देव शोधण्या परीस माणसात देव शोधला तर पुण्य नाही का मिळणार?
म्हणूनच म्हणतोय, येड लागले अरे येड लागले, या जनासी वेड लागले, वेड लागले वेड लागले, या जनासी वेड लागले, या लोकाशी येड लागले, या जनासी वेड लागले, या लोकाशी वेड लागले,
वेड लागले वेड लागले, या लोकाशी वेड लागले, वेड लागले वेड लागले, या जनासी वेड लागले, या लोकाशी वेड लागले, या जनासी वेड लागले, या लोकाशी वेड लागले।
शुद्ध पाण्याने पाण्याने प्रक्षाळिले जी,
शुद्ध पाण्याने पाण्याने प्रक्षाळिले जी,
गंध फुलांनी फुलांनी झाकोळिले जी,
गंध फुलांनी फुलांनी झाकोळिले जी,
धूप करोनी करोनी दीप उजळिले जी,
धूप करोनी करोनी दीप उजळिले जी,
अन्न ठेवूनी ठेवूनी पालविले जी,
अन्न ठेवूनी ठेवूनी पालविले जी।
हो शुद्ध पाण्याने प्रक्षाळिले, गंध फुलांनी झाकोळिले, धूप करोनी दीप उजळले, अन्न ठेवून पालविले जी।
बघा 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 महाराज, घरात पाण्याचा थेंब नाही, पाच पाच मैलावर पाणी आणायला लागतंय, आणि यो बाबा देवावर बदा 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 अभिषेक करतोय। आव याची बायका पर दोन दोन दिवस उपाशी असत्यात, आणि यो देवाला ताजा निवेद करून आणतोय, आता याला काय भक्ती म्हणावी वय?
म्हणून म्हणतो, अरे येड लागले या जनासी वेड लागले, अरे येड लागले या जनासी वेड लागले, या लोकांना वेड लागले, या जनासी वेड लागले, या लोकांना वेड लागले। हा
वेड लागले वेड लागले, या लोकांना वेड लागले, वेड लागले वेड लागले, या जनासी वेड लागले, या लोकांसी वेड लागले, या जनासी वेड लागले, या लोकांसी वेड लागले।
घेरा घालूनी घालूनी भोवंडीले जी,
घेरा घालूनी घालूनी भोवंडीले जी,
आड राहूनी राहूनी दंडवत केले जी,
आड राहूनी राहूनी दंडवत केले जी,
आत बाहेरी बाहेरी ना देखिले जी,
आत बाहेरी बाहेरी ना देखिले जी,
एका जनार्दनी जनार्दनी देखिले जी,
एका जनार्दनी जनार्दनी देखिले जी।
फेरा घालून भोवंडिले, आडराहुनी दंडवत केले, आत बाहेरी ना देखिले, एका जनार्दनी देखिले गाजी।
महाराज महाराज काय चाललंय बघितलं का? याला काय झालं काय?
याच्या अंगात आले बाबा।
काय सांगताय? काय ह्याची पॉवरबाद भक्ती आहे. अहो 5 मिनिटं झालं फक्त देव ह्यानं बसवला आणि लगेच ह्याच्या अंगात पण आलं. आणि महाराज महाराज ती मंडळी बघितली का? अहो झीट रस्त्यावर फेऱ्या मारतात आणि फेफरे रस्त्यावर दंडवत घालतात.
अरे श्रद्धा असावी पर ती आंधळी नसावी, भक्ती करावी पर त्याचा देखावा करू नये. अरे देव देवळात मंदिरात शोभतो असा रस्तो रस्तीच्या दगडाला देव बनवला तर त्याची किंमत काय राहिली?
म्हणून म्हणतोय अरे येड लागले या जनासी वेड लागले, अरे येड लागले या जनासी वेड लागले, या लोकासी वेड लागले, या जनासी वेड लागले, या लोकासी वेड लागले.